आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आसामांत 12,000 कोटी रुपयांच्या अमोनिया युरिया सारे प्रकल्पाचो बुन्यादी फातर घालतले. विकसीत भारत जी राम जी विधेयक शेतकारांक आनी मजुरां खातीर फायदेशीर आसा आनी गांवांच्या उदरगत कडेन संबंधित आसा अशें शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलां. वायू प्रदूषण आळाबंद हाडपा खातीर दिल्ली सरकारान ग्रॅप स्टेज 4 खाला अंमलबजावणी मोहीम आनी खर केल्या. संरक्षण क्षेत्रांतल्या लाचखोरी प्रकरणान सीबीआयन एका लष्करी अधिकारी नागरिकाक अटक केल्या. आयसीसी T20 क्रिकेट विश्वचषक 2026 खातीर सूर्यकुमार यादवाच्या फुडारपणा खाला 15 वांगड्यांच्या भारतीय पंगडाची घोषणा केल्या. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आसामांतल्या नामपुरान 12,000 कोटी रुपयांच्या अमोनिया युरिया साऱ्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करतले ते नामपुरान भौशीक बसकेंत उलोवप करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल आसामांतल्या गुवाहाटी शारांत लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोय आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचे उक्तावण केले. तशेंच आसामच्या आदले मुखेलमंत्री गोपीनाथ बोरदोलोय हांच्या पुतळ्याचे तांणी विमानतळार अनावरण केले. सुमार 1.4 लाख चौकन मेत्र परिसरांत पसरिल्ली ही नवी टर्मिनल इमारत दर वर्सा 1.3 कोटी प्रवाशांच्या क्षमते खातीर डिझायन केल्या. या वेळार भौशीक मेळाव्याक संबोधित करतना मोदी हांणी सांगले केंद्र सरकार आसामचे उदरगती खातीर बांदिल्लो आसा. फाटल्या 11 वर्सांत राज्यांत जायते म्हत्वाचे मुळावे प्रकल्प सुरू जाल्यात आनी पुराय जाल्यात अशें तांणी म्हळें. हाचे आदी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल अस्तंत बंगालांतल्या नादिया जिल्ह्यांतल्या रानाघाटांत सुमार 3,200 कोटी रुपयांच्या 2 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उक्तावण केले आनी बुन्याद घाली. ह्या प्रकल्पांक लागून वाठारांत अर्थीक उदरगत जातली आनी पुराय वाठारांतल्या पर्यटनाकूय चालना मेळटली अशें मोदी हांणी सांगले. काल कोलकाता सावन दूरध्वनी वरवीं नादिया जिल्ह्यांतल्या ताहेरपुरांत आयोजीत केल्ले परिवर्तन संकल्प सभेंत उलोवप करतना प्रधानमंत्र्यांनी सत्ताधारी वेवस्थेंतल्या भ्रश्टाचार घराणेशायेन तुष्टीकरणाक लागून राज्याचे उदरगतीक आडमळी आयल्यात असो आरोप केला. करुणा सहिष्णुता परस्पर आदर आनी सामूहिक जापसालदारकी ही मूल्यां फक्त भूतकाळांतली आदर्श नासून सशक्त आनी सुसंवादी आधुनीक संवसारा खातीर गरजेची मूलभूत तत्वां आशिल्ल्याचें राष्ट्रपती मुर्मू हांणी अधोरेखीत केलां. तेलंगणाच्या हैदराबाद शारांत गाचीबोलींत आयोजीत केल्ल्या कार्यावळींत उलयतना राष्ट्रपती मुर्मू हांणी विकसीत भारताच्या दृश्टीकोणा खातीर आधुनीक शिक्षणा बरोबर नैतीक बुद्धी तशेंच नवनमेश बरोबर पर्यावरणीय जापसालदारकेचो समतोल गरजेचो आशिल्ल्याचें नमूद केलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान हांचो विकसीत भारत जी राम जी विधेयकाचो उद्देश अधोरेखीत करपी लेख शेअर केलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान मोदी हांणी सांगले आधुनिक रोजगार हमी चौकटी वरवीं ग्रामीण उदरनिर्वाहांत बदल करपाचो ह्या विधेयकाचो हेत आसा. विकसीत भारत जी राम जी विधेयक शेतकारांक आनी मजुरां खातीर फायदेशीर आसा आनी गांवांच्या उदरगती कडेन संबंधीत आसा अशें शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलां. ते काल नवी दिल्लींत जाल्ल्या चौधरी चरण सिंग पुरस्कार सुवाळ्यांत उलयताले. एक घटमूत वेवस्था तयार करपा हेतान येता त्या अर्थसंकल्पा खातीर आपले मंत्रालय शेती क्षेत्रा संबंधीत सुचोवण्यो मागयता अशें चौहान हांणी सांगलें. शेतकार तज्ञ आनी शेती शास्त्रज्ञांक एकठांय हाडून प्रभावीपणान येवजण्यो तयार करपा खातीर चिंतन शिबीर सुरू केल्ले अशें चौहान हांणी सांगलें. भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा आनी राज्यपाल आनंदीबेन काल लखनौत किंग जॉर्ज मेडिकल युनिवर्सिटीच्या दिक्षांत सुवाळ्याक हाजीर आशिल्लीं. ह्या वेळार उलयतना नड्डा हांणी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य येवजण ही संवसारांतली सगळ्यांत व्हडली भलायकी विमो येवजण अशें सांगलें. भारत फक्त आपल्यो आरोग्य सेवेच्यो गरजो भागयना तर संवसारभरांतल्या लोकांक सेवा दिता अशें तांणी म्हळें. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी ह्या कार्यावळीक हाजीर आशिल्ले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
वायु वायु प्रदूषण आळाबण हाडपा खातीर दिल्ली सरकारान ग्रॅप स्टेज 4 खाला अंमलबजावणी मोहीम आनीक खर केल्या. प्रदूषण करपी उद्देग आनी बांदकाम सुवाती आड खर कारवाय करपाची शिटकावणी पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंग सिरसा हांणी दिल्या. सरकारी निवेदना प्रमाण वट्ट 612 उल्लंघन करपी उद्योगांक बंदीचे आदेश दिल्या जाल्यार 3 दिसांत 1 लाखां मायज PUCC प्रमाणपत्रां जारी केल्यात. सरकारान 3,000 मायज तपासणी केल्या, 12,000 चलनां जारी केल्या आनी 16,000 परस चड वाहनां तपासल्या. तशेंच एरिया इंजिनियरांक आनी जिल्हो अधिकाऱ्यांक रियल टायम देखरेख दवरपाचे निर्देश दिल्या. बेंगलोरांतल्या कंपनी कडल्यान 3 लाख रुपयांची लाच घेवपी लष्करी अधिकारी आनी खासगी व्यक्ती विनोद कुमार हांकां केंद्रीय तपास ब्युरोन अटक केल्या. दिल्लींतल्या लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा हांच्या घरांत सोद घेतना 3 लाख रुपया लाच रक्कम तशेंच 2.23 कोटी रुपया रोख रक्कम जप्त केल्या अशें CBI सांगले. तशेंच राजस्थानांतल्या श्री गंगानगरांतल्या आरोपी विनोद कुमाराच्या घरांतल्यान हेर गुन्यांवकारी साहित्या सयत 10 लाख रुपयांची रोख रक्कम एजन्सीक मेळ्या. एजन्सीन सांगले, विश्वसनीय सुत्रां कडल्यान मेळिल्ल्या माहितीच्या आधाराचेर तांणी संरक्षण उत्पादन विभागान कार्यरत आशिल्ल्या लेफ्टनंट कर्नल शर्मा आनी ताची घरकान श्री गंगानगरांतल्या 16 इन्फंट्री डिव्हिजन ऑर्डनन्स युनिटची कमांडिंग ऑफिसर कर्नल काजल बाली तशेंच संरक्षण उत्पादनांचे उत्पादन निर्यात करपी दुबय स्थित कंपनीच्या प्रतिनिधी आड केस नोंद केल्या. काल दोघांय आरोपींक न्यायालयांत हाजीर केल्ल्याचें CBI सांगले. सध्या ते ह्या महिन्याचे 23 तारीख मेरेन पुलिसांच्या ताब्यांत आसात. राजधानी चाणक्यपुरीन भारत आफ्रिका फ्रेंडशीप रोज गार्डनान कालच्यान 2 दिसांच्या वर्सुकी विंटर रोज प्रदर्शनाची सुरवात जाली. द रोज सोसायटी ऑफ इंडियाच्या सहकार्यान आयोजित केल्ल्या ह्या प्रदर्शनात देशभरांतल्या गुलाबाच्या 70 मायज जातींचो आस्पाव जाता. मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळांत काल मेट्रो रेल्वे सेवा सुरू झाली. केंद्रीय घर निर्माण आनी शारी वेव्हार मंत्री मनोहरलाल खट्टर आनी मुखेलमंत्री दोतर मोहन यादव हांणी हे सेवेचें उक्तावण केलें. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 3 दीस अस्तंत हिमालयाच्या वाठारांत हिमवृष्टीच्या अदमास उक्तायला. आज जम्मू काश्मीर आनी लडाखांत कांय सुवातींनी व्हड प्रमाणांत बर्फ पडपाची शक्यताय आसा अशें IMD सांगलें. उडेंत उत्तर प्रदेश झारखंड आनी बिहारांत आज कुडकुड्याच्या शियाचो ऑरेंज अलर्ट हवामान खात्यान जारी केला. आज दिल्ली उत्तराखंड हरियाणा चंदीगड अस्तंत उत्तर प्रदेश उत्तर मध्य प्रदेश आनी बिहारांत सामके दाट धुके पडपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगलें. चीनांतल्या हांगझाऊन जाल्ल्या वर्ल्ड बॅडमिंटन टूर फायनलच्या सेमीफायनलींत सात्विक साईराज रांकी रेड्डीन चिराग शेट्टी हांकां चीनाच्या लियांग वेकेंग आनी वांग चांग हांचे कडल्यान हार घेवची पडली. ह्या मॅचीचो पयलो खेळ भारतीय जोडयेन जिखलो, चीनी जोडयेन दुसरो आनी तिसरो खेळ जिखून फायनलींत पावल घालें. ACC दादल्यांच्या 19 वर्सां सकयल्या आशिया क्रिकेट कपाच्या फायनलींत आज भारत पाकिस्ताना आड खेळटलो. ही मॅच दुबय शारांत भारतीय वेळा प्रमाण सकाळी 10:30 वरांचेर सुरू जातली. येता त्या T20 विश्वचषक आनी न्यूझीलंड आडच्या T20 माळे खातीर 15 वांगड्यांचो भारतीय पंगड जाहीर झाला. ह्या पंगडाचो कर्णधार सूर्यकुमार यादव आनी उपकर्णधार अक्षर पटेल आसतलो. रिंकू सिंग आनी ईशान किशन परतून पंगडान आयल्यात जाल्यार शुभमन गील आनी जितेश शर्मा हांकां पंगडान सुवात मेळूं ना. न्यूझीलंड आडची T20 माळ 21 जानेर सावन सुरू जातली जाल्यार T20 विश्वचषक 7 फेब्रेर सावन सुरू जातले. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आसामांत 12,000 कोटी रुपयांच्या अमोनिया युरिया सारे प्रकल्पांचो बुन्यादी फातर घालतले. विकसीत भारत G-RAM-G विधेयक शेतकारांक आनी मजुरां खातीर फायदेशीर आसा आनी गांवांच्या उदरगतीकडे संबंधित आसा अशें शेती आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सांगलां. वायू प्रदूषण आळाबण हाडपा खातीर दिल्ली सरकारान ग्रॅप स्टेज 4 खाला अंमलबजावणी मोहीम आनीक खर केल्या. संरक्षण क्षेत्रांतल्या लाचखोरी प्रकरणांत CBI एका लष्करी अधिकारी नागरिकाक अटक केल्या. ICC T20 क्रिकेट विश्वचषक 2026 खातीर सूर्यकुमार यादवाच्या फुडारपणा खाला 15 वांगड्यांच्या भारतीय पंगडाची घोषणा केल्या. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 5:30.